तुम्हाला समर्पित करण्यात येतात. ज्याने तुम्हाला पूर्णपणे संतुष्ट केले आहे त्याच्या यज्ञकर्मात दोष अथवा तुटी असण्याची शक्यताच काय असणार आहे. हरे कृष्ण. तर सर्वांचं आजच्या या भागवत वर्गामध्ये हार्दिक स्वागत आहे. तर या ठिकाणी या अध्यायामध्ये भगवान विष्णू आणि शुक्राचार्यांच्या मध्ये ही चर्चा सुरू आहे. आणि या चर्चेमध्ये आता शुक्राचार्य म्हणतात की हे प्रभू, तुम्हीच सर्व यज्ञकर्मांची उपभोक्ता आणि ईश्वर असून तुम्ही यज्ञपुरुषी आहात. कारण सर्व यज्ञ तुम्हाला समर्पित करण्यात येतात. ज्याने तुम्हाला पूर्ण संतुष्ट केले आहे त्याच्या यज्ञकर्मात दोष आणि त्रुटी असण्याची शक्यताच काय. तर या ठिकाणी या चर्चेमध्ये भगवान विष्णू शुक्राचार्यांना विचारतायत की बळी महाराजांनी मला सर्व काही अर्पण केलं आणि अर्पण केल्यानंतर तुम्ही त्यांना या ठिकाणी शाप कसा काय देता. तर या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी शुक्राचार्य पुढे या ठिकाणी भगवानाशी चर्चा करताना सांगतात की खरं जर पाहिलं तर बळी महाराजांनी तुम्हाला पूर्णपणे या ठिकाणी संतुष्ट केलेलं आहे आणि संतुष्ट केलेला आहे. आणि शुक्राचार्यांचा जो काही शाप आहे तो शाप याच्यासाठीच आहे की बळी महाराजांनी सर्व काही आता सर्वस्व भगवान विष्णूंच्या द्वारे हरण केलं जाणार आहे. तर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर शुक्राचार्यांचा शाप या ठिकाणी केवळ निमित्त मात्र आहे. खरं जर पाहिलं तर भगवान विष्णू हे सर्वच हरण करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि शुक्राचार्यांचा शाप हा केवळ निमित्त मात्र सांगितलेला आहे. तर शुक्राचार्य स्वतःच या ठिकाणी सांगतायत की ज्या व्यक्तीने तुम्हाला संतुष्ट केलेलं आहे त्याच्या यज्ञकर्मामध्ये त्याच्या कर्मामध्ये कुठलाही दोष आणि त्रुटी राहण्याची शक्यताच नाही. तर श्रील प्रभुपाद या ठिकाणी तात्पर्यामध्ये सुंदरीतेने वर्णन करतायत की भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्व भूतानाम ज्ञात्वा माम शांती पृच्छती. तर सर्व यज्ञकर्म तपस्या आणि योग कर्म या सर्वांचे जे उपभोक्ता आहेत ते खऱ्या अर्थानं कोण आहेत तर स्वतः भगवान विष्णू आहेत. आणि ज्या व्यक्तीने आपली ही सर्व कर्म भगवान विष्णूंना समर्पित केलेली आहेत तो खऱ्या अर्थानं काय करतोय भगवान विष्णूंना संतुष्ट करतोय. तर प्रत्येक व्यक्तीचा आपल्या जीवनाचा मुख्य उद्देश हाच असला पाहिजे आणि तो म्हणजे कोणता तर भगवान विष्णूंच्या संतुष्टीसाठी कार्य करणं हा मुख्य उद्देश प्रत्येक व्यक्तीचा असला पाहिजे. तर जे काही आपण यज्ञ करतो जे काही तपस्या करतो ज्या काही कर्मकांडात्मक विधी आपण करतो या सर्व विधींचा उद्देश हा अंतिमतः काय असला पाहिजे भगवान विष्णूंना प्रसन्न करणं हा असला पाहिजे. तर आपण पाहतो की या ठिकाणी यज्ञाविषयीचं थोडं वर्णन केलेलं तात्पर्यामध्ये. तर भगवद्गीतेमध्ये श्री प्रभुपाद या सर्व यज्ञकर्मांचं वर्णन अतिशय सुंदरतीने करतात. तर भगवद्गीतेचा जो चौथा अध्याय आहे या अध्यायामध्ये या सर्व गोष्टींचं अतिशय सुंदरतीने वर्णन केलेलं आहे. तर श्री प्रभुपाद या ठिकाणी या ग्रंथामध्ये ब्रह्मचर्यासाठी कोणता यज्ञ असला पाहिजे, गृहस्थांसाठी यज्ञ कोणता असला पाहिजे, त्यानंतर द्रव्यमय यज्ञ, तपोमय यज्ञ, स्वाध्याय यज्ञ, योग यज्ञ या सर्व यज्ञांविषयीची सुंदरतीने चर्चा करतात. तर आपण थोडक्यात ही चर्चा पाहूया की यामध्ये श्री प्रभुपादांचं काय मत आहे. तर भगवद्गीतेचा जो चौथा अध्याय आहे त्याच्यामध्ये श्लोक क्रमांक 26 मध्ये ही सर्व चर्चा केलेली आहे. श्रोतांद्री इंद्रियानन्ये संयमाग्नीषु जुह्यती शब्दादीन विषयानन्य इंद्रियाग्नीषु जुह्यती. तर या ठिकाणी ब्रह्मचर्याने कोणता यज्ञ केला पाहिजे आणि गृहस्थानी कोणता यज्ञ केला पाहिजे त्याची या ठिकाणी ही चर्चा केलेली आहे. तर यापैकी काही जण जे ब्रह्मचर्य आहेत त्यांनी श्रवणादी प्रक्रिया आणि इंद्रियांची मानसिक संयम रूपी अग्नीमध्ये आहुती दिली पाहिजे. तर म्हणजे थोडक्यात ब्रह्मचर्याने काय केलं पाहिजे तर आपल्या मनाला आणि इंद्रियाला संयमित केलं पाहिजे आणि इंद्रिय तृप्ती न करता आपली सर्व इंद्रिय ही काय केली पाहिजेत भगवत सेवेमध्ये संलग्न केली पाहिजे. तर या प्रकारे ब्रह्मचार्यांनी आपली जी आहुती आहे ती इंद्रिय संयमनाची काय केली पाहिजे, भगवत सेवेमध्ये लावली पाहिजे. तर या प्रकारे ब्रह्मचार्यासाठी हा यज्ञ या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि पुढं ग्रहस्थांसाठी कोणता यज्ञ सांगितलेला आहे, तर पुढं सांगितलंय की ग्रहस्थांनी आपल्या इंद्रिय तृप्तीची आहुती ही इंद्रिय संयमन करण्यामध्ये केली पाहिजे. म्हणजे ग्रहस्थ व्यक्तींना ही इंद्रिय तृप्ती करण्याची अनुमती शास्त्रान दिलेली आहे. परंतु जरी ही अनुमती दिली असली तरी सुद्धा ही अनुमती इंद्रिय भोग करण्यासाठी नाही केवळ, तर शास्त्रांची अनुमती इंद्रिय तृप्ती करण्यासाठी दिलेली आहे. परंतु ही इंद्रिय तृप्ती करत असताना हळूहळू इंद्रियांना काय केलं पाहिजे, त्या साधकांनी संयमित केलं पाहिजे. म्हणजे की इंद्रियांना संयमित करणं ही गृहस्थ व्यक्तीसाठी काय सांगितलेली आहे, आहुती सांगितलेली आहे. तर या प्रकारे या ठिकाणी हे ब्रह्मचारी आणि गृहस्थ व्यक्तींसाठी यज्ञ सांगितलेले आहेत. त्यानंतर पुढं द्रव्यमय यज्ञ याविषयी श्री प्रभुपाद याच अध्यायाच्या 28 श्लोकामध्ये चर्चा करतात. तर या ठिकाणी प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात की द्रव्य यज्ञास तपो यज्ञ योग यज्ञास तथा परे स्वाध्याय यज्ञा यज्ञाश्च यतय संशित व्रतः. तर या ठिकाणी चार प्रकारच्या यज्ञाचं वर्णन केलेलं आहे. तर पहिला आहे तो म्हणजे द्रव्यमय यज्ञ. तर द्रव्यमय यज्ञाविषयी प्रभुपाद सांगतात की विविध प्रकारचे दान करून काही लोक आपल्याकडील संपत्तीचा यज्ञ करतात. आता हा यज्ञ कसा करतात, भारतामध्ये धनाढ्य व्यापारी वर्ग किंवा राजघराण्यातील लोक विविध प्रकारच्या धर्मार्थ संस्था उघडतात. उदाहरणार्थ धर्मशाळा, अन्नक्षेत्र, अतिथीगृह, अनाथालय आणि विद्यापीठ. इतर देशातही अनेक इस्पितळे, वृद्धाश्रम आणि तत्सम धर्मादाय संस्था आहेत, ज्या अन्न वाटप, गरिबांना शिक्षण आणि मोफत वैद्यकीय मदत देण्याच्या उद्देशाने स्थापलेले आहेत. दान देण्याच्या या सर्व कार्यांना द्रव्यमय यज्ञ असे म्हटलेले आहे. तर हा द्रव्यमय यज्ञ म्हणजे की एखाद्याकडे जर भरपूर धनसंपत्ती असेल तर त्यांनी त्याच्या धनसंपत्तीचा वापर या प्रकारे केला पाहिजे, त्याला द्रव्यमय यज्ञ असं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी कुठेही कृष्ण भावनेमध्ये त्याच्या द्रव्याचा वापर केलेला नाही, हे कृष्ण भावनेशिवाय केलेलं कार्य आहे. आणि ज्यावेळी हेच कार्य कृष्ण भावनेशी संबंधित येतं त्यावेळेला ते काय होते, अज्ञात सुकृती होते. त्यानंतर पुढं वर्णन केलेलं आहे ते म्हणजे तपोमय यज्ञाविषयी. तपोमय यज्ञाविषयी सांगितलेलं आहे, काही लोक जीवनातील उन्नत अवस्था प्राप्त करण्यासाठी किंवा ब्रह्मांडातील उच्चतर ग्रह लोकाप्रत जाण्याच्या उद्देशाने अनेक प्रकारच्या तपस्या करतात. उदाहरणार्थ सांगितलेलं आहे, चंद्रायन आणि चातुर्मास्य या पद्धतींमध्ये विशिष्ट नियमानुसार खडतर व्रतांचे जीवनामध्ये आचरण करतात. चातुर्मास्य व्रताचे आचरण करणारे म्हणजे जुलै ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत, त्यानंतर वर्षातील 4 महिन्यांमध्ये केश कर्तन करत नाहीत, विशिष्ट अन्न पदार्थांचं सेवन करत नाहीत, दिवसातून 2 वेळा अन्न ग्रहण करतात आणि पुढं घर सोडून बाहेर जात नाही, जसं आज घरामध्येच लोक बसलेली आहेत सगळी घर सोडून जात नाहीत. तर जीवनातील सुखांच्या अशा यज्ञाला तपोमय यज्ञ असं म्हटलेलं आहे. तर ही पण एक प्रकारची तपस्या सांगितलेलं आहे. आणि आता या काळामध्ये जी काही लोक घरामध्ये राहून तपस्या करतायत ती या तपस्येमध्ये मोडते, म्हणजे की अप्रत्यक्षपणे लोकांना आज तपस्या करणं भाग पडतंय. तर हा तपोमय यज्ञ सांगितलेला आहे. त्यानंतर पुढं स्वाध्याय यज्ञाविषयी चर्चा केलेली आहे. तर स्वाध्याय यज्ञाविषयी वर्णन असं केलेलं आहे, जे निरनिराळ्या वैदिक शास्त्रांचे विशेष करून उपनिषद आणि वेदांसूत्र किंवा सांख्य तत्वज्ञान याचे अध्ययन करण्यामध्ये संलग्न होतात या सर्व क्रियांना स्वाध्याय यज्ञ किंवा अध्ययन रूपी यज्ञ असे म्हटलेले आहे. तर म्हणजे की यालाच ज्ञान यज्ञ पण म्हटलेलं आहे. ज्ञान यज्ञामध्ये वेदांचं अध्ययन, शास्त्रांचं अध्ययन, जे काही आपलं जे काही वेदांचं रचना व्यासदेवान केलेलं आहे याचं जो व्यक्ती अध्ययन करतो त्याला ज्ञान यज्ञ असं म्हटलेलं आहे. आणि पुढं शेवटचा यज्ञ आहे तो म्हणजे योग यज्ञ. तर योग यज्ञाविषयी या ठिकाणी प्रभुपादांनी असं वर्णन केलेलं आहे, असेही लोक आहेत जे पतंजली योग पद्धतीत म्हणजे ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्यासाठी किंवा हटयोग अथवा अष्टांग योग म्हणजे विशिष्ट प्रकारच्या सिद्धी प्राप्त करण्यासाठी योग पद्धतींचे आचरण करतात. काही लोक पवित्र तीर्थस्थळांना भेट देण्यासाठी तीर्थाटन करतात. या सर्व क्रियांना योग यज्ञ असं म्हटलेलं आहे. तर हा योग यज्ञ आहे. योग यज्ञाविषयी अजून सविस्तर चर्चा प्रभुपादाने श्लोक नंबर 27 मध्ये केलेली आहे. तर या श्लोकामध्ये श्री प्रभुपाद सांगतात की सर्वांद्रिय कर्मानी प्राण कर्मानी चापरे आत्मसंयम योगानो जुहती या न दीपते. इतर व्यक्ती ज्या मन आणि इंद्रियांच्या संयमाद्वारे आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी इच्छुक असतात त्या इंद्रिये आणि प्राणाच्या सर्व क्रिया आहुती रूपाने नियंत्रित मनरूपी अग्नीमध्ये अर्पण करतात. तर या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी हा जो यज्ञ सांगितलेला हा इंद्रिय संयमनाचा यज्ञ सांगितलेला आहे. तर या ठिकाणी प्रभुपाद तात्पर्यामध्ये वर्णन करतायत. पतंजली प्रणित योग पद्धतीचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. पतंजलीच्या योगसूत्रामध्ये आत्म्याला प्रत्येक आत्मा आणि परागात्मा म्हणून संबोधण्यात आलेले आहे. आता या ठिकाणी प्रत्येक आत्मा आणि परागात्मा म्हणजे काय? तर जोपर्यंत आत्मा इंद्रिय भोगामध्ये आसक्त आहे तोपर्यंत त्याला परागात्मा असं म्हटलेलं आहे. म्हणजे योग प्रक्रियेचं पालन तो व्यक्ती करतोय परंतु हे पालन करत असताना त्याची इंद्रिय ही इंद्रिय भोगामध्ये संलग्न झालेली आहेत. त्या व्यक्तीला काय म्हटलं या ठिकाणी? परागात्मा असं म्हटलेलं आहे. आणि पुढं जेव्हा असा व्यक्ती इंद्रिय उपभोगापासून अनासक्त होऊ लागतो त्यावेळी त्याला प्रत्येकात्मा असं म्हटलेलं आहे. तर अंतिमतः शेवटी सर्व योग प्रक्रियेचा हा उद्देश आहे की प्रत्येकाने प्रत्येक आत्मा बनलं पाहिजे. प्रत्येक आत्मा म्हणजे की इंद्रिय भोगापासून त्या साधकाने हळूहळू हळूहळू अनासक्त होत गेलं पाहिजे. आता याच योग यज्ञाची चर्चा पुढे 29 नंबर श्लोकामध्ये देखील प्रभुपादाने केलेली आहे. या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे अपाने जुहती प्राणम प्राणो अपानम तथा परे प्राणापान गतो रुद्ध्वा प्राणायाम परायणः अपरे नियताहाराः प्राणान प्राणेषु जुहती. या व्यतिरिक्त इतरही लोक आहेत जे समाधीस्थ राहण्याकरिता प्राणायाम पद्धतीचा अवलंब करतात. ते प्राणवायूची अपानवायूमध्ये आणि अपानवायूची प्राणवायूमध्ये आहुती देतात आणि शेवटी संपूर्ण श्वासोश्वास थांबवून समाधी अवस्थेत राहतात. अन्य लोक आहार नियमन करून प्राणवायूच प्राणवायूमध्ये यज्ञ म्हणून अर्पण करतात. तर या ठिकाणी ही एक पद्धती सांगितलेली आहे. तर ही योग यज्ञाचीच पद्धती आहे. या ठिकाणी प्रभुपाद सांगतात की श्वसन प्रक्रिया नियंत्रित करण्याच्या या पद्धतीला प्राणायाम असे म्हटले जाते. तर या ठिकाणी प्रभुपाद सांगतायत प्राणायामामध्ये शरीरातील वायू नियंत्रित केले जातात ज्यामुळे त्यांचे मार्गक्रमण विरुद्ध दिशेने करता यावे. अपान वायू अधोगमन करतो आणि प्राणवायू हा ऊर्ध्वगमन करतो. प्राणायाम करणारा योगी या वायूंचे विरुद्ध दिशेने मार्गक्रमण करवितो आणि दोन्ही वायूंचे समत्व पूरक मध्ये साधतो. म्हणजे प्राणवायू आणि अपानवायू म्हणजे की आतमध्ये घेणारा वायू आणि बाहेर सोडणारा जो वायू आहे याच्या मध्ये ज्यावेळी व्यक्ती समत्व साधतो त्याला काय म्हटलेलं आहे? त्याला रेचक असं म्हटलेलं आहे. आता याची पुढे प्रभुपादांनी चर्चा केलेली आहे. प्राणवायू अपानवायूमध्ये अर्पण करणे म्हणजे उच्छवास आत येणाऱ्या श्वासामध्ये अर्पण न करणे या क्रियेला रेचक असे म्हटले जाते. जेव्हा दोन्ही वायूंचे प्रवाह पूर्णपणे थांबले जातात तेव्हा मनुष्य कुंभक योगामध्ये स्थित असल्याचे म्हटले जाते. म्हणजे प्राणवायू आणि अपानवायू बाहेर सोडणारा जो वायू आहे याचं ज्यावेळी समत्व साधलं जातं त्यावेळी तो कुंभक योगामध्ये स्थित होतो आणि कुंभक योगाच्या आचरणामुळे आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीसाठी मनुष्य आपली आयुर्मर्यादा वाढवू शकतो. तर या प्रकारे हा जो कुंभक योग आहे हिमालयामध्ये आपण पाहतो की असे अनेक प्रकारचे योग आहेत जे 300 वर्ष 400 वर्ष 500 वर्षापासून हिमालयामध्ये आहेत आणि त्यांनी कोणत्या योग पद्धतीचं आचरण केलेलं आहे? हा जो कुंभक योग आहे या कुंभक योगाद्वारे त्यांनी आपला जो काय श्वास घेण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे थांबवलेली आहे आणि ही थांबवल्यामुळं काय होतं की त्यांचे श्वास थांबल्यामुळं आपलं जे आयुष्य आहे हे श्वासावरती अवलंबून आहे. आपले ठराविक श्वास संपल्यानंतर आपलं आयुष्य संपतं, म्हणजे की व्यक्तीचा मृत्यू होतो. परंतु या योगी लोकांचे श्वास न संपल्यामुळे त्यांची आयुर्मर्यादा वाढते, आणि आयुर्मर्यादा वाढल्यामुळं ते अनेक काळासाठी काय करू शकतात, आपलं जीवन ठेवू शकतात. तर हा जो कुंभक योग आहे की नाही, या कुंभक योगाचं आचरण बेडूक प्राणी सगळ्यांना माहित आहे, हा बेडूक करतो बघा. तर बघा, बरोबर पावसाळा सुरू झाला की सर्व बेडकं जमिनीमधून बाहेर येतात, डराव 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 सुरू करतात, आहे की नाही. आणि सर्व पावसाळा संपला, उन्हाळा सुरू झाला की ही सर्व बेडकं जमिनीमध्ये खाली जातात आणि जमिनीमध्ये जाऊन त्या ठिकाणी हा कुंभक योग करतात. कुंभक योग म्हणजे काय, त्या ठिकाणी ते श्वास घेत नाहीत, श्वास स्थिर ठेवतात आपला. प्राणवायू अपानवायू जो काय आपण श्वास आतमध्ये घेतो बाहेर सोडतो की नाही, हा वायू ते आत बाहेर करत नाहीत बरोबर, तो त्याला स्थिर करतात आणि पुन्हा पावसाळा सुरू झाला की बाहेर येतात आणि मग श्वास सुरू करतात परत घ्यायला. तर या प्रकारे ही जी काय योग प्रक्रिया आहे याचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. तर हे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ आहेत, आपण आता भगवगीतेमध्ये ही चर्चा करतोय. तर या सर्व यज्ञ कर्मांचा अंतिमता उद्देश हाच आहे, असं म्हटलंय की सॅक्रिफायसेस लीड्स टू नॉलेज, म्हणजे की या यज्ञ कर्मांच्या द्वारे व्यक्तीला हळूहळू हळूहळू काय होते, ज्ञानाची प्राप्ती होते. आणि ही ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर मग पुढे त्याला आध्यात्मिक गुरुचा स्वीकार करावा लागतो आणि त्याच्यानंतर मग त्याची पुढची प्रगती अवलंबून राहते. तर या ठिकाणी प्रभुपाद पुढे तात्पर्यामध्ये वर्णाश्रम पद्धती सुद्धा वर्णन करतायत. तर वर्णाश्रम पद्धतीचं वर्णन करत असताना प्रभुपाद या ठिकाणी सांगतायत, वर्णाश्रम चारवत पुरुषेन परह पुमान विष्णुर आराध्यते पंथा नान्यत तत्तोष कारणम. यज्ञ पुरुष भगवान विष्णूंना प्रसन्न करण्याकरिता सर्व वैदिक कर्मकांडे केली जातात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास हे समाजाचे सर्व विभाग भगवान विष्णूंच्या संतुष्टीकरिताच आहेत. या वर्णाश्रम व्यवस्थेतील तत्वानुसार वागणे यालाच वर्णाश्रम चारवत असे म्हटले आहे. तर या सर्व वर्णाश्रम सिस्टीमचा जो उद्देश आहे तो उद्देश देखील काय आहे, भगवान विष्णूंना संतुष्ट करणे. म्हणजे आपण पाहिलं की भगवद्गीतेमध्ये आपण चर्चा करतो 1 ते 6 अध्यायापर्यंत जी काही चर्चा केलेली आहे, या चर्चेमध्ये कर्म ज्ञान त्यानंतर कर्मकांड या सर्व विधींचं वर्णन केलेलं आहे. आणि हे वर्णन करत असताना भगवंत त्या ठिकाणी वर्णन करतात की या सर्व विधींचा उद्देश अंतिमतः मला संतुष्ट करणं हाच आहे. वर्णाश्रम सिस्टीम जी भगवान श्रीकृष्णाने दिलेली आहे, या वर्णाश्रम सिस्टीमचा सुद्धा उद्देश काय आहे, अंतिमतः भगवंतांना संतुष्ट करणं हाच आहे. म्हणून आपण पाहतोय की 1 ते 6 अध्यायामध्ये गुणीभूत भक्तीचं वर्णन केलेलं आहे. आपले वेदांत चैतन्य प्रभू अतिशय सुंदर रीतीने वर्णन करून सांगतायत आणि सर्वांनाच ही चर्चा अतिशय आवडते, आहे की नाही. तर गुणीभूत भक्तीचं वर्णन 1 ते 6 अध्यायामध्ये केलेलं आहे. त्यानंतर पुढे 6 अध्यायानंतर पुढे प्रधानीभूत भक्ती आणि केवल भक्तीचं वर्णन केलेलं आहे. तर गुणीभूत भक्ती म्हणजे की ज्या भक्तीमध्ये कर्म ज्ञान आणि योग प्रक्रिया ही केवळ 5% आहे, आणि नाही, गुणीभूत भक्तीमध्ये 5% भक्ती आहे आणि 95% कर्म ज्ञान आणि योग या प्रक्रियेचं मिश्रण केलेलं आहे. आणि आपण पाहिलं प्रत्येक अध्यायामध्ये भगवंत त्या विधींवरती जोर देत आहेत, आणि त्या विधींवरती जोर देत असताना भगवंत थोडीशी काय करतात, त्याच्यामध्ये भक्ती ऍड करतायत. दुसऱ्या अध्यायामध्ये 61 नंबरचा श्लोक आहे, त्या श्लोकामध्ये भगवंत मत्पर हा शब्द सांगतात, म्हणजे की निष्काम कर्म करत असताना तू माझ्या भावनेने युक्त होणे कर्म कर, म्हणजे 5% त्या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे. पुन्हा 3 अध्यायामधील 9वा श्लोक आहे, यज्ञार्थात कर्मन्नोन्यत्र लोकोयम कर्मबंधना तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचार. या श्लोकामध्ये पण भगवंत निष्काम कर्मयोगाचं वर्णन करतात. परंतु हे वर्णन करत असताना भगवंत त्या ठिकाणी सुद्धा सांगतात की सर्व यज्ञ कर्म कर, तू जी काय कर्म करतोस ती कर, परंतु ती कर्म माझ्या संतुष्टीसाठी कर. तर त्या ठिकाणी सुद्धा ते काय करतात, 5% भक्ती ऍड करतायत. परंतु ही सर्व भक्ती कशी आहे, गुणीभूत भक्ती सांगितली आहे, म्हणजे की कर्म ज्ञान आणि योग प्रक्रिया आहे याचा प्रभाव जास्त आहे, परंतु भक्तीचं मिश्रण मात्र काय आहे, थोड्या मात्रेमध्ये त्या ठिकाणी भगवंतांनी दिलेलं आहे. 3 अध्यायामध्ये सुद्धा हीच चर्चा भगवंतांनी केलेली आहे आणि ही चर्चा करत असताना भगवंत अर्जुनाला सांगतात की तू जे काही निष्काम कर्म करतो हे कर्म करत असताना माझ्या ज्ञानाने युक्त होऊन ही कर्म कर. म्हणजे तुझं कार्य तू करत राहा, परंतु कार्य करत असताना माझ्या ज्ञानाने ज्यावेळी युक्त होऊन कार्य करशील त्यावेळी तू हळूहळू काय होशील, या प्रक्रियेमध्ये परिपूर्ण होत जाशील. तर या प्रकारे जी काय गुणीभूत भक्ती आहे त्याचं वर्णन भगवंत करतात 1 ते 6 अध्यायामध्ये. त्याच्यानंतर पुढं 6व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये भगवंत योगी नामपि सर्वेषां मद्गतेनांतरात्मनः श्रद्धावान भजते योमां स मे युक्ततमो मतः. तर या श्लोकापासून पुढं प्रधानीभूत भक्तीचं वर्णन भगवंत सुरू करतात. तर प्रधानीभूत भक्तीमध्ये 95% भक्ती आहे आणि 5% कर्म ज्ञान आणि योग प्रक्रियेचं मिश्रण केलेलं आहे. आता या ठिकाणी आपण चर्चा करत होतो की या सर्व प्रक्रिया वर्णाश्रम सिस्टीममध्ये असल्या पाहिजेत, म्हणजे की भगवान विष्णूंची पूजा ही प्रमुख असली पाहिजे, तरच मग त्या वर्णाश्रम सिस्टीमला सुद्धा काय आहे परिपूर्णता प्राप्त होणार आहे. तर आपण पाहिलं की कर्मकांड, कर्मयोग, ज्ञानयोग या ज्या काही प्रक्रिया आहेत, कर्मकांडाविषयी आपण चर्चा करत होतो. ही चर्चा करत असताना जो साधक कर्मकांड प्रक्रियेमध्ये संलग्न झालेला आहे तो विष्णूंना सर्वश्रेष्ठ म्हणून स्वीकार करतो, परंतु त्यांना स्वीकार करत असताना ज्या देवतेची पूजा करतो त्याला तो प्रमुख मानतो, आणि ज्यावेळी तो ती पूजा देवतेची करत असतो त्यावेळी ती विधी काय आहे कर्मकांडामध्ये गणली जाते. परंतु तोच साधक ज्यावेळी भगवान विष्णूंची पूजा काही लाभेच्छेने करू लागतो त्यावेळी तो सकाम कर्मयोगावरती आरूढ होतो, आणि सकाम कर्मयोगानंतर पुढं फळाची इच्छा न करता ज्यावेळी तो साधक कार्य करू लागतो त्यावेळी तो कर्मयोग किंवा निष्काम कर्मयोगामध्ये संलग्न होतो. आणि ज्यावेळी असा साधक निष्काम कर्म करू लागतो त्यावेळी निष्काम कर्म करत असताना हळूहळूहळू निष्काम कर्मयोगाद्वारे त्याच्यामध्ये ज्ञानाची वृद्धी होऊ लागते आणि तो ज्ञानयोगामध्ये आरूढ होतो. तर या प्रकारे भगवान विष्णूंचा स्वीकार केल्याशिवाय त्याच्या साधनेला परिपूर्णता येत नाही. तर हे आपण 1 ते 6 अध्यायामध्ये चर्चा केली आणि त्याच्यानंतर 6व्या अध्यायामध्ये शेवटच्या श्लोकामध्ये भगवंत योगी नामपि सर्वेषां या श्लोकाद्वारे या भक्तीचं वर्णन करत असताना भगवान पुढे सांगतात की 7व्या अध्यायानंतर पुढं मदाश्रय या शब्दाद्वारे ही चर्चा सुरू होते. तर पुढं भगवंत सांगतात की या साधकांनी जर माझा आश्रय घेतला तर हळूहळू असा साधक काय होऊ शकतो केवल भक्तीकडे प्रगती करू लागतो. म्हणजे की गुणीभूत भक्ती, प्रधानीभूत भक्ती आणि केवल भक्ती या सर्व गोष्टींची चर्चा आहे. तर प्रधानीभूत भक्तीमध्ये आपण अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी या सर्व विषयांची चर्चा केली. तर हे सर्व प्रधानीभूत साधक आहेत, परंतु केवल भक्ती ही केवळ शुद्ध भक्ती आहे. याच्यामध्ये केवळ भगवंतांच्या संतुष्टीसाठीच कार्य केलं जातं. तर ही जी केवल भक्ती आहे ही केवल भक्ती कधी सुरू होते, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नन सेवया उपदेक्षंती ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिना. ज्यावेळी असा साधक हा भगवंतांच्या शुद्ध भक्ताचा आश्रय घेतो त्यावेळी अशा शुद्ध भक्ताचा आश्रय घेतल्यानंतर त्या साधकाची ही जी भक्ती आहे ही केवल भक्ती सुरू होते. तर या श्लोकाद्वारे आपण पाहतो की आध्यात्मिक गुरुचा ज्यावेळी व्यक्ती आश्रय घेतो त्यावेळी त्याला डायरेक्ट भगवंतांची शुद्ध भक्ती प्राप्त होते. आता आपल्याला सर्वांनाच ही शुद्ध भक्ती खऱ्या अर्थानं प्राप्त झालेली आहे. आपण साधक स्तरावरती आहोत आणि आपण सर्वजण शुद्ध भक्तीमध्ये संलग्न झालेलो आहोत, परंतु आपला जो स्वभाव आहे त्या स्वभावामुळे आपण आपल्या या शुद्ध भक्तीमध्ये खऱ्या अर्थानं आपलं चित्त लावू शकत नाही. म्हणून प्रभूजींनी 2 प्रकारच्या श्रद्धा पण सांगितल्या, 1 शास्त्रयुक्त श्रद्धा आणि दुसरी आहे स्वभाविकी श्रद्धा. तर आपण शास्त्रयुक्त श्रद्धेने जर आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू लागलो तर निश्चितपणे आपण शुद्ध भक्ती करत आहोत, पण ज्यावेळी आपला स्वभाव त्याच्यामध्ये अडचण निर्माण करतो त्यावेळी मात्र आपल्याला समस्या निर्माण होऊ शकते. तर त्यामुळे आपण या प्रकारे या श्रद्धेद्वारे या शुद्ध भक्तीमध्ये संलग्न झालं पाहिजे. श्री प्रभुपादांनी आपल्याला जो काही विधी दिलेला आहे भक्तियुक्त साधना करण्यासाठी, तर हा जो विधी आहे तो अतिशय परिपूर्ण विधी आहे. ज्यावेळी आपण ही चर्चा करतो त्यावेळेला आपल्या चर्चेतून समजतंय की प्रभुपादांनी आपल्याला कोणती गोष्ट दिलेली आहे, तर अतिशय विशेष गोष्ट आपल्याला प्राप्त झालेली आहे. रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, जीव गोस्वामी, आपले जे काही शेड गोस्वामी आचार्यगण आहेत, या सर्वांच्या कृपेमुळे जी काही गोष्ट आपल्याला मिळालेली आहे ती अतिशय विशेष गोष्ट आहे. परंतु ही गोष्ट आपण खऱ्या अर्थाने त्याला गांभीर्याने घेत नाही आणि म्हणून आपल्या भक्तीमध्ये बऱ्याच प्रकारच्या अडचणी येतात. तर रूप गोस्वामींनी भक्ती रसाम सिंधू मध्ये ज्या काय 64 भक्तीचं वर्णन केलेलं आहे ही जी साधना भक्ती दिली आहे ही आपल्याला पुरेशी आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी. जर एखादा व्यक्ती आध्यात्मिक गुरूंच्या आदेशांचं काटेकोरपणे पालन करत असेल, चार नियमांचं पालन करतोय, नियमितपणे 16 माळांचा जप करत असेल, अनुकूल संकल्प प्रतिकूल असे वर्जन या सर्व गोष्टी जर जीवनामध्ये प्रामाणिकपणे करत असेल, तर असा साधक निश्चितपणे आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करत शेवटी अंतिम ध्येयाची प्राप्ती करणार आहे. तर म्हणून आपल्या जीवनाचा मुख्य उद्देश हाच असला पाहिजे की आपण जी काही क्रिया करतोय कृष्ण भावनेमध्ये, या सर्व क्रिया भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी असल्या पाहिजेत. हा आपला मुख्य उद्देश असला पाहिजे. आपला स्वभाव जरी आपल्याला अडचण निर्माण करत असेल तरी देखील त्या स्वभावाकडे लक्ष न देता आपण शास्त्र अध्ययनामध्ये दृढ राहून जे काही आपल्याला आपल्या आचार्यांनी गुरूंनी आणि प्रोवादान दिलेलं आहे त्या गोष्टीकडे जर आपण एकाग्र चित्ताने, म्हणजे की आपण जर दृढ निश्चयाने या प्रक्रियेमध्ये संलग्न झालो तर निश्चितपणे भगवंतांना आपण संतुष्ट करण्यामध्ये यशस्वी होऊ. तर जी काही विधी आपल्याला दिलेली आहे या विधीचं आपण पालन प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर आपण ह्या गोष्टी प्रामाणिकपणे करत असू तर निश्चितपणे आपण भगवंतांना संतुष्ट करू शकतो. तर या प्रकारे ह्या ज्या काही 64 विधी दिलेल्या आहेत भक्तिरसामृत सिंधूमध्ये, या विधींचं आपण पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मग आपण निश्चितच एक दिवस भक्तीच्या सर्वोच्च स्तरावरती स्थित होऊ. भक्तिरसामृत सिंधूमध्ये 3 प्रकारच्या भक्तींचं पण वर्णन केलेलं आहे, साधना भक्ती, भावभक्ती आणि प्रेमभक्ती. तर आत्ता आपण सद्यस्थितीला साधना भक्तीच्या स्तरावरती आहोत. साधना भक्तीमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत, साधना भक्ती आणि वैधी भक्ती. तर ही साधना भक्ती करत असताना जी काही प्रक्रिया आपण करत आहोत ही जर आपण सातत्याने करू लागलो तर हळूहळू हळूहळू या प्रक्रियेमध्ये काय होणार आहे, एक दिवस आपल्याला रुची निर्माण होणार आहे. आता सद्यस्थितीला आपण ही जी प्रक्रिया करतो ही मेकॅनिकली असेल, म्हणजे की आपल्या एक सवय लागलेली आहे, एक कर्तव्य म्हणून आपण या गोष्टी करत आहोत. परंतु याच गोष्टी आपण जर नियमितपणे आणि सातत्याने करू लागलो तर त्याच गोष्टीमध्ये हळूहळूहळू आपल्याला काय होत जाईल, रुची निर्माण होत जाईल. आणि ही रुचीच हळूहळू आपल्याला काय करणार आहे, भावभक्तीकडे घेऊन जाणार आहे. तर साधना भक्ती, भावभक्ती आणि प्रेमभक्ती असे 3 प्रकार आहेत. परंतु आपण त्या प्रक्रियेमध्ये साधक भक्तीमध्ये स्थित आहोत आणि ही साधना भक्ती जर आपण चांगल्या पद्धतीने करू लागलो तर निश्चितपणे आपण काय होऊ शकतो, या प्रकारे या उच्च स्तरावरती आरोढ होऊ शकतो. तर आपण पाहतो की ह्याच्या या प्रसंगाला अनुसरून काही कथा पण या ठिकाणी आपण चर्चा करूया. तर श्रीरंगममध्ये एक अनपढ ब्राह्मण असतो आणि त्याला त्याच्या आध्यात्मिक गुरुने आदेश दिलेला असतो की तू नियमितपणे भगवतीचं अध्ययन कर. आता हा देखील साधक भक्त असतो आणि गुरूंचा आदेश म्हणून तो नियमितपणे काय करत असतो, भगवतीचा वाचन करत असतो आणि मंदिराच्या प्रांगणामध्ये बसून या भगवतीचं अध्ययन करत असताना एक दिवस त्या ठिकाणी गौरांग महाप्रभू जातात, दक्षिण भारत यात्रा करत असताना. आणि गौरांग महाप्रभू गेल्यानंतर ते पाहतात की अरे एका कोपऱ्यामध्ये हा एक ब्राह्मण आहे जो भगवतीचं अध्ययन करतोय, पण त्याला त्या भगवतीचे श्लोक मात्र व्यवस्थित वाचता येत नसतात, तो चुकीचं उच्चारण करत असतो. आणि चुकीचं उच्चारण करत असताना अनेक विद्वान पंडित त्याच्या बाजूने फिरत असतात आणि ते त्याच्याकडे बघून हसत असतात. परंतु चैतन्य महाप्रभू ज्यावेळी त्याच्याकडे जातात आणि जाऊन पाहतात तर तो श्लोकांचं उच्चारण व्यवस्थित करत नसतो, परंतु जवळ गेल्यानंतर त्यांना असं दिसतं की हा ब्राह्मण त्या भगवतीचं जे मुखपृष्ठ आहे ते पाहून त्याच्या डोळ्यांमधून काय होतात, अश्रुधारा वाहतात. आणि हे दृश्य पाहिल्यानंतर चैतन्य महाप्रभू त्याला विचारतात की अरे तुला तर ही गीता व्यवस्थित वाचता पण येत नाही, तू तोडकं मोडकं वाचतोयस आणि हे वाचत असताना तुझ्या डोळ्यांमधून अश्रुधारा वाहत आहेत, त्याचं कारण काय, तू रडतोयस का भगवतीचं वाचताना? तर त्यावेळी तो ब्राह्मण म्हणतो की मला माझ्या गुरुजींनी आदेश दिलेला आहे की तू रोज नियमितपणे काय केलं पाहिजे, भगवतीचं अध्ययन केलं पाहिजे. मला माहिती आहे की मला हे व्यवस्थित वाचता येत नाही, मी तोडकं मोडकं वाचतोय आणि बाकी सर्व लोक मला बघून हसतायत, परंतु मी माझ्या गुरुच्या आज्ञेचं पालन करतोय, पालन करायचा मी प्रयत्न करतोय. आणि मग महाप्रभू विचारतात की ठीक आहे तू गुरुच्या आदेशाचं पालन करतोयस, परंतु तू रडतोयस का, त्याचं कारण काय? त्यावेळी तो म्हणतो की माझ्या रडण्याचं कारण हेच आहे की या भगवतीचं जे मुखपृष्ठ आहे त्याच्यावरती जे चित्र आहे ते चित्र कोणाचं आहे, अर्जुनाचं आणि भगवान श्रीकृष्णांचं आहे. आणि या चित्रामध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्या भक्ताच्या रथाचं सारथ्य करतायत आणि हे पाहून माझ्या डोळ्यांमधून अश्रुधारा येतात. त्यावेळी गौरांग महाप्रभू त्या भक्ताला म्हणतात की तुझं जीवन हे यशस्वी झालेलं आहे. आता या ठिकाणी आपण पाहतो की हा अनपढ व्यक्ती आहे, याला ती भगवत व्यवस्थित वाचता येत नाही, परंतु आपल्या गुरुच्या आदेशाचं पालन तो या ठिकाणी प्रामाणिकपणे करतोय आणि ते प्रामाणिकपणे पालन केल्यामुळं त्याच्या जीवनाचं जे काही अंतिम ध्येय त्यांनी प्राप्त केलेलं आहे. कसं? तर ते जे चित्र आहे ते चित्र पाहून त्याच्या डोळ्यांमधून अश्रुधारा वाहू लागले आणि अश्रुधारा डोळ्यातून येणं हेच आपल्या जीवनाचं मुख्य ध्येय आहे. आपल्या डोळ्यातून अश्रुधारा काय येतात हे एवढं मला कशासाठी दिलं सेवा करण्यासाठी आहे की नाही? हा गुरुंनी माझ्या डोक्यावर एवढा मोठा बोजा का ठेवलेला आहे की नाही हे बघून आपल्या डोळ्यातून अश्रू येतात. परंतु आपण पाहतोय की हा ब्राह्मण आहे, थोडकं मोडकं वाचतोय, परंतु त्याच्या जीवनाचं ध्येय प्राप्त केलेलं आहे. तसंच आपण देखील ही साधना भक्ती करत असताना कधी कधी आपल्याला या गोष्टी जड वाटतील आणि वाटतायत, कारण आता सर्व भार ब्रह्मचार्यांच्यावरती आलेला आहे मंदिराच्या सेवेचा आणि एवढ्या सेवा झालेल्या आहेत की अगदी हार बनवण्यापासून, आता हार पण बनवायला फुलं नाही, त्याच्यामुळे आता कापडांचा कापडाच्या फुलांचा हार घातलेला आहे. तर सेवा पण आपण बऱ्यापैकी इथं कमी केलेल्या आहेत कारण एवढ्या सेवा करणं शक्य नाही. परंतु या सेवा करत असताना आपण जरी या सेवा प्रामाणिकपणे करत असू, भले त्रास होत असला तरी सुद्धा, तरी पण हळूहळू काय होणार आहे, ही सेवा करत करत शेवटी आपल्याला आपल्या जीवनात जे काही अभिष्ट ध्येय आहे ते निश्चितपणे प्राप्त होणार आहे. तर त्यामुळे आपण न कचरता काय केलं पाहिजे, या सेवेमध्ये आपण संलग्न झालं पाहिजे. भले आपल्यावरती लोड आला असेल तरी पण आपण या प्रक्रियेमध्ये संलग्न झालो तर काय होणार आहे, आपल्या जीवनाचं ध्येय प्राप्त होणार आहे. एकदा हनुमानजी अयोध्येमध्ये असतात आणि अयोध्येमध्ये असताना ते सीता मातेला विचारतात की हे माते, तू हे डोक्यावरती लाल कुमकुम का लावते? असं विचारल्यानंतर सीता माता म्हणते की हे जे लाल कुंकू आहे हे कुंकू लावल्यामुळं माझे जे स्वामी आहे ते माझ्यावरती अतिशय प्रसन्न होतात. आणि असं म्हटल्यानंतर हनुमानजी म्हणतात खरंच का, रामचंद्र प्रसन्न होतात हे कुंकू लावल्यामुळं? तर हो, प्रभू रामचंद्र खूप प्रसन्न होतात. एवढं एकच वाक्य ऐकलं, पाठीमागचा पुढचा कुठलाही विचार केला नाही हनुमानजीने, लगेच एका खोलीमध्ये गेले ज्या ठिकाणी सीतामातेने आपलं कुंकुम ठेवलेलं असतं तिथं जातात आणि सर्व जे कुंकुम आहे ते आपल्या अंगावरती फासून घेतात आणि फासून घेतल्यानंतर लगेच ते सीतामातेच्या पुढे येतात आणि आल्यानंतर सीतामाता बघून हसायला लागते, म्हणते की हे काय केलं हनुमानजी तुम्ही? तर हनुमानजी सीतामातेला म्हणतात की तुम्ही एवढी छोटीशी टिकली लावल्यामुळं माझे स्वामी तुमच्यावरती एवढे प्रसन्न होत आहेत, जर मी माझ्या सर्वांगालाच हे फासून घेतलं तर प्रभू रामचंद्र किती प्रसन्न होतील. म्हणून हनुमानजी लगेच काय होतात, रामचंद्रांच्याकडे जातात आणि रामचंद्राने जाऊन उभे राहतात आणि रामचंद्र बघून हसतात, अरे म्हणतात हनुमानजी हे तुम्ही काय केलेलं आहे? तर त्यावेळी हनुमानजी रामचंद्रांना सांगतात की सीतामातेने मला असं सांगितलं की सीतामातेच्या कपाळावरती जी काही टिकली आहे कुंकुवाची ती बघितल्यानंतर तुम्हाला प्रसन्नता वाटते, म्हणून मी काय केलेलं आहे, माझ्या अंगावर सर्व हे कुंकुम लावून घेतलेलं आहे. त्यावेळी रामचंद्र पण तोंड धरून हसू लागतात. तर या प्रसंगामध्ये आपल्याला पाहायला काय मिळतं, तर हनुमानजी हे भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी कोणत्या प्रकारची कृती करतात, तर आपण देखील या प्रकारे भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी गुरूंच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे आणि साधना भक्तीमध्ये प्रामाणिकपणे संलग्न झालं पाहिजे, तर मग आपण भगवंतांना संतुष्ट करू शकतो. स्त्री संप्रदायाचे एक आचार्य आहेत, त्यांचं नाव आहे रामानुजाचार्य. तर एकदा रामानुजाचार्य हे गोष्टीपूर्णांच्याकडे जातात आणि गेल्यानंतर रामानुजाचार्यांना म्हणतात की हे गुरुदेव, कृपा करून मला तुम्ही दीक्षा द्या. आणि असं म्हटल्यानंतर तुमच्याकडे जो काय गुप्त मंत्र आहे तो देखील तुम्ही मला द्या. असं म्हटल्यानंतर गोष्टीपूर्ण म्हणतात की ठीक आहे, मी तुला माझा जो गुप्त मंत्र आहे तो देईन, परंतु तो मंत्र कोणालाही सांगू नकोस. आणि असं म्हटल्यानंतर रामानुजाचार्यांना गोष्टीपूर्ण जवळ बोलवतात आणि त्यांच्या कानामध्ये तो गुप्त मंत्र सांगतात आणि सांगितल्यानंतर ते म्हणतात की हा मंत्र तू कोणालाही सांगता का म्हणे? असं म्हटल्यानंतर रामानुजाचार्य हो म्हणतात आणि रामानुजाचार्य विचारतात की या मंत्राचा लाभ काय व्यक्तीला होऊ शकतो? तर गोष्टीपूर्ण म्हणतात की जो व्यक्ती हा मंत्र श्रवण करेल आणि या मंत्राचा जप करेल असा व्यक्ती या भौतिक जगातून मुक्त होईल, सर्व दुःखातून मुक्त होऊन वैकुंठ लोकामध्ये तो परत जाईल. असं म्हटल्यानंतर रामानुजाचार्य अतिशय प्रसन्न होतात आणि लगेच गावामध्ये जातात. गावामध्ये एक मोठं मंदिर असतं, त्या मंदिराच्या शिखरावर जातात आणि शिखरावर जाऊन मोठ्याने एक अनाउन्समेंट करतात. सर्व गावकऱ्यांना सांगतात की ज्या कोणाला या जगातील दुःखातून मुक्त व्हायचं आहे कृपया त्यांनी या ठिकाणी या, मी तुम्हाला एक विशेष मंत्र सांगणार आहे. आणि मग असं म्हटल्यानंतर सर्व गावकरी लोक त्या ठिकाणी त्या मंदिराच्या आजूबाजूने गराडा करतात. आणि रामानुजाचार्य त्या सर्व गावकऱ्यांना सांगतात की तुम्हाला सर्वांना या जगातील दुःखातून मुक्त व्हायचं आहे का? तर लोक म्हणतात की हो, आम्हाला दुःखातून मुक्त व्हायचंय. रामानुजाचार्य म्हणतात की मग माझ्या मागे तुम्ही काय करा, हा मंत्र म्हणा. कोणता मंत्र आहे? ओम नमो नारायणाय. आणि असं म्हटल्यानंतर सर्व गावकरी त्या ठिकाणी रामानुजाचार्यांच्या पाठीमागे हा मंत्र म्हणतात. आणि रामानुजाचार्य सांगतात की जो व्यक्ती या मंत्राचं उच्चारण करेल, या मंत्राचा जप करेल, असा व्यक्ती काय होईल, या जगातील सर्व दुःखातून मुक्त होईल आणि आध्यात्मिक जगामध्ये परत जाईल. आणि असं म्हटल्यानंतर सर्व गाव त्या ठिकाणी या ओम नमो नारायणा या नामाचा जप करू लागतं. आणि ही सर्व बातमी सर्व गावामध्ये पसरते. आणि शेवटी ही बातमी कुठं जाऊन पोहोचते? गोष्टीपूर्णांच्याकडे जाऊन पोहोचते. आता गोष्टीपूर्णाने काय सांगितलं असं रामानुजाचार्यांना की हा मंत्र तू कोणालाही सांगू नकोस, हा गुप्त मंत्र आहे, आणि जर कोणाला सांगितलास तर काय होईल त्याचा परिणाम, तुला नरकामध्ये जावं लागेल. आणि बातमी गोष्टीपूर्णांच्याकडे जाते. गोष्टीपूर्ण अतिशय क्रोधित होतात. आणि क्रोधित झाल्यानंतर गोष्टीपूर्ण आपल्या शिष्याला सांगतात की जा आणि रामानुजाचार्यांकडे बोलून आणा. आणि रामानुजाचार्यांना बोलवल्यानंतर गोष्टीपूर्ण अतिशय क्रोधित झालेले असतात. आणि ते म्हणतात की तू माझ्या आज्ञेचं उल्लंघन केलेलं आहेस, तुला माहित आहे का याचा परिणाम काय मिळणार आहे? रामानुजाचार्य म्हणतात की होय, मला माहित आहे याचा परिणाम, मला शाश्वत नरकामध्ये जावं लागणार आहे. आणि गोष्टीपूर्ण म्हणतात की तुला एवढं माहित असून सुद्धा तू हा मंत्र का लोकांना सांगितलंस? त्यावेळी रामानुजाचार्य म्हटले, जर मला शाश्वत नरकात जावं लागणार असेल तर मी नरकामध्ये जायला तयार आहे, परंतु या महामंत्राच्या द्वारे जर या जगातील सर्व लोकांचा उद्धार होणार असेल तर मी नरकात पण जायला तयार आहे. आणि हे ऐकल्यानंतर गोष्टीपूर्ण त्या ठिकाणी रामानुजाचार्यांच्यावरती अतिशय प्रसन्न होतात. ते विचार करतात की मी याला सांगितलं खऱ्या अर्थानं, परंतु यांनी माझ्या आदेशाचं पालन केलं नाही, परंतु खऱ्या अर्थानं याच्या हृदयामध्ये इतर जीवांच्या प्रती जी असणारी करुणा आहे ती मात्र भरलेली आहे. आणि हे पाहिल्यानंतर गोष्टीपूर्णांच्या डोळ्यामधून अश्रू राहावं लागतात. ते म्हणतात की मी तुला खऱ्या अर्थानं चुकीचं समजलं, परंतु तुझ्या हृदयामध्ये असणारी जी करुणा आहे ही माझ्यापेक्षा निश्चितच जास्त पटीने, आणि तू जो काय हा मंत्र इतर लोकांना दिलेला आहेस याच्यामुळे निश्चितपणे लोकांचं कल्याण होणार आहे आणि तुझं देखील कल्याण होणार आहे, त्यामुळे तुला देखील शाश्वत नरकामध्ये जावं लागणार नाही. तर या ठिकाणी आपण पाहतो की रामानुजाचार्यांनी गोष्टीपूर्णांचं जे अंतरंग आहे ते जाणलं होतं. आणि अंतरंग जाणल्यामुळे रामानुजाचार्यांनी काय केलं, हा जो मंत्र आहे तो सर्व लोकांना दिला. तर अंतिमतः सर्व जे काही भगवंतांचे भक्त आहेत, या सर्व भगवंतांच्या भक्तांचा उद्देश हाच आहे की या जगातील प्रत्येक जीवाचा उद्धार झाला पाहिजे. आता आपण पाहतो भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की न माम दुष्कृतीनं मूढा प्रपद्यन्ते नराधमा. जे दुष्कृती आहेत, मूढ आहेत, नराधम आहेत, मायेने ज्यांचं ज्ञान हरण केलेलं आहे, अशी लोक निश्चितच भगवंतांची कृपा प्राप्त करू शकत नाहीत. परंतु भगवंतांच्या भक्ताची मात्र इच्छा कशी आहे, या जगातील सर्व लोकांचा काय झाला पाहिजे, उद्धार झाला पाहिजे. जरी गोष्टीपूर्णांनी बाह्य दृश्य रामानुजाचार्यांनी सांगितलं की हा मंत्र तू कोणालाही सांगू नकोस, परंतु रामानुजाचार्य हीच एकमेव अशी व्यक्ती होती जी इतर लोकांना हा मंत्र सांगू शकत होती. आणि गोष्टीपूर्णांनी रामानुजाचार्यांचं अंतकरण पाहिलं आणि रामानुजाचार्यांनी सुद्धा गोष्टीपूर्णांचं अंतकरण जाणलेलं होतं. आणि म्हणून असे हे जे भक्त आहेत हे खऱ्या अर्थानं भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य करतात. आणि भगवंतांची संतुष्टी कशामध्ये आहे, भगवंतांची संतुष्टी ही या जगातील सर्व जीवांचा उद्धार होण्यामध्येच आहे. म्हणून आपल्या सर्वांचं एकच कर्तव्य आहे, काय, जी गोष्ट आपल्याला प्राप्त झालेली आहे ती गोष्ट काय केली पाहिजे, आपण इतरांना दिली पाहिजे. तर याद्वारे भगवंत काय होऊ शकतात, खऱ्या अर्थानं आपल्यावरती प्रसन्न होऊ शकतात. तर सायमल्टेनियसली आपण ज्या काही गुरूंच्या आज्ञा आहे, जी काय साधना भक्ती आपल्याला दिली आहे, त्याचं पालन करत 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 आपण काय केलं पाहिजे, या गोष्टींचा प्रचार समाजामध्ये सुद्धा केला पाहिजे. हरे कृष्ण. क्षमा करा, थोडा वेळ जास्त झालेला आहे, 3 मिनिटं. काय कोणाची शंका प्रश्न असतील तर तुम्ही नंतर भेटू शकता. हरे कृष्ण. नंतर